चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्यांमधील दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश। ऊस उपायुक्त अमर सिंग यांनी बिजनोरला जाऊन साखर कारखान्यांच्या दुरुस्तीच्या कार्याचे निरीक्षण केले। दुरुस्तीच्या कार्याअंतर्गत गती आणण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। बुधवारी ऊस उपायुक्त अमर सिंग यांनी साखर कारखाना चांदपूर मधील गाव कलुचनामध्ये सर्वेचे निरीक्षण केले। ऊस उपायुक्त अमर सिंग यांनी त्यांच्यानंतर साखर कारखाना चांदपूर मध्ये दुरुस्ती कार्याचे निरीक्षण केले। निरीक्षणादरम्यान आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले। ऊस उपायुक्त यांनी 63 कॉलम सर्वे सट्टा प्रदर्शन कार्याचे गाव कल्याण कारखाना परिषद बिलाई मध्ये निरीक्षण केले। तसेच सिंहारा साखर कारखान्यातील दुरुस्तीची सुद्धा पाहणी केली। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सांगितले की ऊस उपायुक्त अमर सिंग यांनी साखर कारखान्यातील दुरुस्ती कार्याची पाहणी करून हे काम लवकरात लवकर करावे। तसेच सट्टा प्रदर्शनाच्या पाहणी दरम्यान ते म्हणाले की शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येता कामा नये।